नमस्कार, आपण ऐकत आहात छिंदवाडा मोबाईलवाणी. छिंदवाडा मोबाईलवाणी कडून मी दिनकर पातुरकर. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आमच्या सोबत रूबरू होत आहे महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातून श्रीमती अर्चनाताई गुवे. नमस्कार ताई.
नमस्कार सर. नमस्कार
ताई. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीवर विशेष वार्ता म्हणून आपण छिंदवाडा मोबाईलवाणी सोबत रूबरू होत आहात. आम्ही तुम्हाला तुमच्याकडून जाणणं चाहतो की पुरुष प्रधान समाजात स्त्री शिक्षणाला घेऊन सावित्रीबाई फुले यांचे काय योगदान राहिले.
हो, आपला समाज हा पुरुष प्रधान आहे, तरी स्त्री शिक्षणाला मोलाचे स्थान मिळविण्यासाठी जी क्रांती सावित्रीबाईने त्या काळात केली आहे त्याचीच फळे आम्ही सर्व स्त्रिया आज चाखत आहोत. त्या काळात सेवा आणि करुणेचा एक आदर्श आम्हा नारी जाती समोर सावित्रीबाईने ठेवला. सावित्रीबाईने शिक्षणासाठी घराच्या उंबरट्या बाहेर टाकलेले पाऊल हे आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे. या कार्यासाठी त्यांनी विरोध, शिवा, शाप शांतपणे त्यांनी सहन केलं. त्याचे योगदान एवढे आहे की आजची नारी जी कार्यरत आहे ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे.
आता चालू वर्तमान काळात सावित्रीबाई फुले यांचे विचार किती लागू पडतात.
हा सर, सावित्रीबाई फुले यांचे विचार अंधारालाही वाचा फोडणारे आहेत बरं का. कारण भारतातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणजे आपली सावित्रीबाई फुले. भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ञ तसेच कवयित्री सुद्धा त्या आहेत. सावित्रीबाईने जे आपले विचार मांडले आहेत, स्त्रीवादाची जननी आहे ती, ते विचार आजही अंगीकारतात सर्वजण. आणि त्यांचे विचार आज एवढे लागू पडतात की प्रत्येक स्त्री ही त्यांच्या विचारांनी आज अग्रगण्य आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पुस्तकामुळे त्यांच्या शिकवण्याची जी तीव्र इच्छा होती, त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की नारी जात ही शिकली पाहिजे आणि समाजातील मुलींना शिक्षित करण्याची त्यांचं स्वप्न होतं ते आज त्यांचं पूर्ण झालंय आणि होईल. आणि आपली स्त्री ही म्हणजे युगान युगे सावित्रीबाई यांच्या विचाराचा पायंडा म्हणजे नेहमीच पडत राहील असं मला तरी वाटत आहे सर.
काय 3 जानेवारीला आपण महिला शिक्षक दिवस म्हणून हा साजरा केला जाऊ शकते काय.
हो सर, शिक्षक दिवस तर हा 5 सप्टेंबरला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जयंतीवर आपण साजरा करतो. परंतु भारतातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई आहेत, तर माझ्या मते तर 3 जानेवारी हा महिला शिक्षिका दिवस म्हणून साजरा केला तर फारच खूप छान होईल आणि सर्व महिला शिक्षिकांचा गौरव केल्यासारखं होईल. आणि सावित्रीबाई फुलेला एक नारी शक्तीची आदरांजली अर्पण केल्यागत होईल. तर माझ्या मते तर 3 जानेवारी हा स्त्री शिक्षिका दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे.
ताई, तुम्ही आम्हाला सांगा की सध्याच्या परिस्थितीत देशामध्ये महिलांची स्थिती कशी काय आहे.
सध्याच्या परिस्थितीत देशातील महिला ही शिक्षित झालेली आहे. आज खेडोपाडी शहरात प्रत्येक ठिकाणी मुलगी ही शिकलेली आहे. तुम्हाला म्हणजे अडाणी मुलगी कुठेच दिसणार नाही, कारण याच सर्व श्रेय सावित्रीबाई फुलेला जाते. सावित्रीबाईच्या क्रांतीने स्त्री जातीला एक दर्पण दिलेला आहे. आज देशातील स्त्री ही शिक्षण घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कुठेच ती कमी पडलेली नाहीये आणि राहणार पण नाही. जिद्द तिच्या ठाई आहे, कारण सावित्रीबाई तिची आई आहे.
ताई, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या अलावा पण काही सामाजिक क्षेत्रामध्ये समाजामध्ये जे बाह्य आडंबर अंधश्रद्धा होत आहे यावर भी त्यांनी काम केलं. तर तुमच्या मते असे त्यांचे कोणते कार्य आहे ज्या समाजामधून वाईट कुरीती दूर करण्याकरिता त्यांनी केले.
हा, त्यांनी म्हणजे विधवा ज्या बाया होतात त्यांचं केशवपन वगैरे करतात की नाही ते बंद केलेलं आहे. आणि बालहत्या आहे आणि म्हणजे जे अस्पृश्य लोक आहे त्यांचा तिरस्कार वगैरे करायचे, पण त्यांनी जे शोषण होत होतं अस्पृश्य लोकांचं ते शोषण सुद्धा त्यांनी थांबवलेलं आहे. आणि ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी त्या काळात सुद्धा प्रत्येक कार्यामध्ये कार्य केलेलं आहे.
ताई तुम्ही पण एक सामाजिक क्षेत्रामध्ये आपली ख्याती प्राप्त केली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि कवित्री पण आहात. तुमच्या माध्यमातून अशा काही कवी कविता ज्या शिक्षणाला धरून सावित्रीबाई फुले यांना धरून लिहिलेल्या आहे का?
हो हो, मी आज कविता एक आजच केलेली आहे, मी म्हणून दाखवते तुम्हाला. ज्ञान ज्योती पेटवून उजळल्या मशाली, प्रत्येक नारी तुझ्यामुळे देतात ग खुशाली. दिसणार नाही कधी ही नारी जात, विसरणार नाही कधी तुला ही नारी जात तुझला. स्त्री शिक्षणाचा गंध मनामनात रुजला. आज ती तुझ्यामुळे कुठल्या कुठे आहे, कौतुकाचा प्रवाह जिथे तिचे वाहे. शतशा सावित्री आई तुला, तुला ज मानाचा मुजरा. आजन्म तुझे ऋणी राहू, करीतो दिन हा तुझा साजरा.
धन्यवाद ताई, ह्या होत्या.
सर धन्यवाद,
ह्या होत्या.
आपण आपण आज माझी मुलाखत घेतली आणि माझ्या आज माझ्यातील जे सावित्रीबाई बद्दलचे मत आहे ते मला म्हणजे दुसऱ्यांसमोर लोकांसमोर मांडायचे होते. पण आज तुम्ही मला हा ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे सर.
ह्या होत्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातून अर्चनाताई गुळवे यांनी छिंदवाडा मोबाईल वाणीवर रूबरू होऊन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीवर महत्वपूर्ण गोष्टी केल्या. तुमचे फार फार धन्यवाद.
धन्यवाद सर.